आजचे दैनिक सुभक्ती पर्व 24 जुलै. येशू आपली मेंढरे राखतो. शिमोना शिमोना, पहा तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे, आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर. लूक 22:31-32. वास्तविक पाहता जरी पेत्र 3 वेळा येशूचा नकार केल्यामुळे वाईटरित्या अयशस्वी झाला, तरी येशूने त्याच्यासाठी विनंती करून त्याला पूर्णपणे नाश होण्यापासून वाचवले. तो मोठ्या दुःखाने रडला. त्यानंतर त्याला पुन्हा स्थापित करण्यात आले, जे पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने दिलेल्या उपदेशात त्याचा आनंद व धैर्य यामध्ये स्पष्ट दिसून आले. आपला विश्वास ढळू नये म्हणून येशू आज देखील आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. पाऊल हे रोमकरासपत्र 8:34 सांगतो, येशूने अभिवचन दिले की तो आपल्या मेंढरांचे संरक्षण करेल, त्यांचा कधीही नाश होणार नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही, त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. योहान 10:27-28. याचे कारण हे की स्वतः देव आपल्या मेंढरांना विश्वासात राखून ठेवतो. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. फिलिप्पी 1:6. विश्वासाचे हे युद्ध लढत असताना आपल्याला स्वबळावर सोडून दिले जात नाही, कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. फिलिप्पी 2:13. आम्हाला देवाच्या वचनावर भरोसा आहे की जर आपण त्याची संतती आहोत तर तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करेल, व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास आपल्याला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करेल. इब्री 13:21. विश्वास आणि आनंद यात आपले टिकून राहणे हे अखेरीस आणि निर्णायकपणे देवाच्याच हातात आहे. होय, आपण लढले पाहिजे, पण हा लढा आपल्या ठाई साध्य करून देणारा तो देव आहे, आणि तो नक्कीच ते करेल. कारण रोमकरास 8:30 सांगितल्याप्रमाणे ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला. देवाच्या नीतिमान ठरवण्यात आलेल्या लेकरांचे गौरव करणे तितकेच चांगले आहे. ज्यांना त्याने विश्वासात आणले आहे आणि नीतिमान ठरवले आहे त्यापैकी एकालाही तो गमावणार नाही.